हॅलो, गुड इव्हनिंग मॅम. परांजपे स्कीम मधून बोलतोय. हा, प्रॉपर्टी रिलेटेड काय रिक्वायरमेंट आहे का तुमची, फ्लॅट साठी वगैरे? डू झालं का दुसरीकडे केलं का परांजपे मध्ये? ओके, थँक्यू.